ताई.
हाय हाय, बरं वाटलं परत तुला भेटून मला.
आणि इनफॅक्ट मला ना आता असं वाटायला लागलं की दर महिन्यात तुमची एक फिल्म यावी आणि दर महिन्यात आपण भेटावं, म्हणजे त्याच निमित्ताने जरा अजून नवीन गप्पा होतात हो की नाही.
खरंच आहे, पण ही फिल्म मी म्हणेन अक्षरशः वेगळी आहे आणि खऱ्या अर्थाने माझ्या, मी म्हणेन, सेकंड इनिंग असल्यासारखी माझ्यासाठी फिल्म आहे. कारण एक वेगळीच भूमिका मला यात मिळाली आणि चॅलेंज म्हणून मला पण एक आनंद झाला की एक ॲक्ट्रेस म्हणून आपल्याला काहीतरी व्हरायटी करायची इच्छा असते आणि ती या फिल्मच्या निमित्ताने अगदी शक्य झाली.
डेफिनेटली. इनफॅक्ट जेव्हा तुमचा लुक आम्ही ह्या फिल्ममध्ये बघितला, म्हटलं ही इमेज जी आहे अलकाताईंची ती कुठेतरी आता पुसतीये आणि एक वेगळीच यु नो दरारेदार भूमिका जी आहे.
म्हणजे सात मल्टीस्टारर फिल्म आहेत, सात आम्ही सगळे मेन रोलमध्ये आहोत आणि प्रत्येकाची कॅरेक्टर यातली प्रत्येकाची जबरदस्त आहे. म्हणजे असं नाही की हा उजवा आहे हा डावा आहे, पण ओव्हरऑल फिल्ममध्ये मजा आली. एक तर समीर विद्वांसबरोबर काम करताना, आणि मी प्रत्येक वेळी त्याचं क्रेडिट त्या दोघांना देते, क्षितिज पटवर्धन आणि समीरला, की त्यांनी त्या भूमिकेसाठी माझा विचार करणं हेच माझ्यासाठी खरं तर असं वाटतं की अनपेक्षित होतं. जेव्हा वाचन होतं तेव्हा पण त्यांची रिॲक्शन अशी होती श्रुती की ते माझ्याकडे असं वेगळेच पाहत होते की अलकाताई हो म्हणतील की नाही, म्हणजे एवढा त्यांना डाऊट होता. अशी ही वेगळी थोडी भूमिका आहे. यातले दोन तीन सीन्स म्हणजे असे आहेत की बाप रे, की अलकाताई आणि या रोलमध्ये असं ते होतं. पण मला मजा आली खरंच सांगते.
तुमचा बचत गटाचा ग्रुप हे मला कळालं ट्रेलरवरनं आणि मला माझ्या सासूबाईंची आठवण झाली. कारण त्या पण बचत गट सांभाळायच्या, कित्येक वर्ष त्या सांभाळत होत्या आणि त्याची मजाच वेगळी असते. सो मला सांगा, तुम्ही रिअल लाईफ मध्ये कधी बचत गटात पैसे इन्व्हेस्ट केले होते का, किंवा किटी वगैरे असा बीशीचा ग्रुप आहे का तुमचा?
नाही, काहीच नाही, मी या गोष्टीत नाही. सगळे आहे ते बँकेमध्ये होतं, पण मी पाहिले, मी बचत गटांच्या कार्यक्रमांना गेले चीफ गेस्ट म्हणून, त्यामुळे मी या महिलांना जवळून पाहिलेलं आहे आणि त्या कशा खरंच बचत करून रोजचे पैसे त्यात साठवणं, त्याच्यावर लोन घेऊन काहीतरी उपक्रम राबवणं, आणि एक उद्योजिका, भले लघु उद्योजिका असतील पण त्यावर त्या या धाडस करतात. तर ही बाई अशी एका माजी दिवंगत सरपंचाची बायको आहे या फिल्ममधली कॅरेक्टर. नंतर ती एक घर सांभाळणारी, एक त्या घरातली प्रौढा म्हणा, आणि महिला बचत गट चालवून तिचं गावात एक प्रस्थ असतं, तिच्या नावाला एक वजन असतं, शब्दाला. तर अशी ही व्यक्तिरेखा आहे. पण राजकारणामुळे सगळ्या तिच्या आयुष्यात कशी वळणे येतात आणि त्याचे परिणाम काय होतात हे 3 जानेवारीला मला वाटतं प्रेक्षकांना दुर्वळा या चित्रपटात पाहायला मिळेल.
त्यानंतर असं दिसतं ट्रेलरमध्ये की काहीतरी डिसिजन वेगळं घेतलंय की आता आपणही ह्या पॉलिटिक्समध्ये उतरायचं. सो ते त्यात दिसतं. पण कधी कधी मला असं वाटतं आपण खऱ्या आयुष्यात देखील कोणीतरी आपल्याला सजेस्ट करतं करून तो बघ म्हणून पण आपण एखादं डिसिजन घेतो, एखादं धाडस करतो. मॅम, तुम्ही असं कधी खऱ्या आयुष्यात कुठलं धाडस केलंय?
मी तर म्हणेन श्रुती, मी निर्माती झाले ते धाडसच होतं आणि मला कोणीतरी मारून मुटकूनच निर्माती बनवलं होतं की तुमच्या फिल्म्स एवढ्या चालतात. त्यावेळी 2004 गोष्ट ही, आणि आमच्या एका डिस्ट्रीब्युटरने, नाही अलकाताई तुम्ही प्रोड्युसर व्हायलाच हवं, तुमच्या फिल्म्स तुम्ही का नाही कॅश करत वगैरे, असं करून मला निर्माती केलं होतं. मग मी ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं, ती फिल्म चालवली, त्याच्यानंतर 5 केल्या. तर मी पण अशीच त्या ओघाओघाने आले. खरं माझी फार इच्छा नव्हती निर्माती वगैरे व्हायची,
पण तरी पण म्हणजे त्यात पाऊल देखील तुमचं सक्सेसफुल राहिलं असं झालं. कुठल्याही सिनेमाचा एक दिवस असतो जो अतिशय आपल्या जवळचा असतो, मग तो आपला फेवरेट सीन असो किंवा त्या दिवशी आपल्याला माहीत असते की खरंच झुरळा होणार आहे. सो असा कुठला दिवस आहे जो तुम्ही नेहमी लक्षात ठेवाल?
मी म्हणेन माझ्या शूटिंगचा शेवटचा दिवस, ज्यातला मी सीन म्हणते तो मी सांगू शकत नाही, पण तो त्या सीनचं मलाही टेन्शन होतं आणि डिरेक्टरने पण तो सीन मुद्दामून शेवटी ठेवला होता की अलकाताई जरा रिलॅक्स होऊ देत, हळूहळू, म्हणजे सगळ्यात मिळून मिसळून वागू देत वगैरे, असं त्यांना वाटत होतं. आणि तो सीन शेवटी ठेवला होता आणि तो सीन त्यांना वाटलंच नव्हतं. त्यांना म्हटलं या सीनला खूप वेळ जाईल, कारण अलकाताई काय माहिती हा सीन कसा करतील. आणि जे काय मी त्याची एनर्जी घेतली होती, मी ठरवलं होतं हा सीन चाबूकच करायचा, एकदम इन्व्हॉल्व्ह होऊन करायचा फुल इंटेन्सिटीने, आणि तो तसा झाला. म्हणजे त्यांनाही अपेक्षित नव्हतं, हा म्हणजे एवढं सहज हा सीन होऊन गेला का, असं झालं होतं.
त्या बात आहे, पण झाली. डेफिनेटली तुमचा वेगळा लुक, तुमच्या डायलॉग बाजीमधनं तो एक वेगळेपणा, ते सगळंच त्यातनं दिसून येत आहे. हाय साई.
हाय श्रुती, कशी आहेस?
ऍज युजुअल खूप स्टनिंग दिसतीयस.
थँक यू. आणि ऍज युजुअल तू फिट दिसतीयस. रनिंग चालू आहे का?
जरा ते
खंड पडलाय का?
खंड पडलाय.
हरकत नाही पण तरी फिट दिसते.
आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट ऍटलीस्ट. तू म्हणालीस ना बारीक व्हायचं नाही फिट राहायचं.
एक्झॅक्टली.
सो या आय एम ट्राईंग टू डू दॅट. पण सई मला सांग की तू तुझा जो फर्स्ट लुक होता या फिल्म मधला सुया घे नो बडी कॅन एक्सपेक्ट दॅट. त्यामुळे नक्कीच मला असं कुठेतरी ना लहानपणी मी जेव्हा फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घ्यायचे ना तेव्हा असं काहीतरी करून टोपले घेऊन जा आणि भाजी विक वगैरे असं पण केलंय. सो तू फॅन्सी ड्रेसमध्ये कधी असं केलं होतंस का?
नाही खरं तर माझा फॅन्सी ड्रेस आणि ह्या सगळ्याशी संबंध आला नाही. मी मैदानी खेळ खेळायचे लहान असताना. पण हे सगळं मोठं होऊन करायला मिळतं याचा खूप आनंद आहे. आणि आय थिंक तू बोलतानाच बोललीस की एक्सपेक्ट केलं नव्हतं. सो धुरळा ही अशी फिल्म आहे ज्याच्यामध्ये आमच्या रायटर आणि डिरेक्टरनी या गोष्टींची काळजी घेतली की ही व्यक्ती अनएक्सपेक्टेडच असेल अशी सगळ्यांच्या बाबतीत काळजी घेतली. मग सिद्धार्थ असू दे, सोनालीचा कॅरेक्टर असू दे, आम्याचा असू दे, ही प्रत्येक जण तुला अशा कॅरेक्टरमध्ये दिसतील जे अनएक्सपेक्टेड आहे आणि जे पहिल्यांदा करतायत सगळे.
करेक्ट. मल्टी स्टारर फिल्म म्हटल्यानंतर एकाच सेटवर इतके दिग्गज लोक तुम्ही सगळेच्या सगळे सोबत म्हटल्यानंतर एक कुठला दिवस तुझ्या नेहमी लक्षात राहील ह्या सिनेमाचा?
पहिला दिवस शूटचा. पहिल्या दिवशी शूटला सगळेजण आपापले कॅरेक्टर्स चाचपडत होते. म्हणजे असं होत नाही ना की पहिल्या दिवशी आपण उभे राहिलो आणि कॅरेक्टर सगळंच आपल्याला मिळालं, असं होत नाही. एक दोन तीन दिवस तरी सेट व्हायला जातात. पण सोनाली कुलकर्णी ही व्यक्ती पहिल्या दिवसापासून कॅरेक्टरमध्ये होती. तिला चपकल तिचं कॅरेक्टर सापडलं होतं आणि बाकीचे सगळे असे चाचपडत होते, धडपडत होते. त्यामुळे पहिला दिवस खूप लक्षात राहील कारण पहिल्या दिवशी असं जाणवलं की ह्यातला प्रत्येक ॲक्टर स्वतःचा नाही तर आपल्या बरोबरीने दुसऱ्याचा पण परफॉर्मन्स चांगला कसा होतो याच्याकडे लक्ष आहे. आणि आय थिंक हे असं खूप कमी वेळेला घडतं. ह्या सिनेमाच्या बाबतीत एक सांगते मी की सिद्धार्थचा आणि माझा एक सीन होता. तो सीन दोन वेगळ्या प्रकारे आम्ही केला. सिद्धार्थच्या शॉटच्या वेळेला वेगळ्या इमोशननी केला आणि माझ्या शॉटच्या वेळेला वेगळ्या इमोशननी केला आणि त्यांनी खूप मजा आली.
जसं ह्या फिल्म मध्ये पॉलिटिक्स आहे, ह्यामध्ये कोण कोणाला फसवतंय हीच मजा असते खरं तर अशा सिनेमांची बघायला की अरे आपल्याला माहितीच नसतं की तो कोण प्यादा आहे जो वजीर झालाय आता. सो तुझ्या बाबतीत कधी असं झालं? कारण सुरुवातीला इंडस्ट्रीमध्ये असं होतंच की तुम्ही फसवले जाता किंवा तुम्हाला माहिती नसतं की हा माणूस कितपत खरा आहे. तुझ्या बाबतीत असं काही झालंय, अनुभवलंयस?
हो, माझ्या बाबतीत एक खूप मोठा किस्सा झालाय. मला एका ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं होतं आणि माझी ऑडिशन घेतली. त्याच्यानंतर म्हणजे त्या सिनेमाच्या अनाउन्समेंटसाठी प्रेस आहे म्हणून दोन महागातले कपडे पण त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतले आणि तो जो होता ऑडिशन घेणारा माणूस तो फ्रॉड निघाला. म्हणजे ही हॅड रेंटेड अ कार, अ हाऊस, अ हॉटेल आणि तो 45 दिवस ह्या सगळ्यावरती म्हणजे असा फिरत होता मोकळेपणाने की हे सगळं माझंच आहे. प्रभात पोलीस स्टेशनलाच मी कंप्लेंट केली होती त्याची आणि पुण्यातलाच आणि तो फ्रॉड होता आणि त्याला पकडला. आणि मग मी पोलिसांना म्हटलं की काय पैसे गेले हे गेले, तर ते म्हणाले मॅडम त्या माणसाकडे काहीच नाही आहे, तुम्ही केस करून सुद्धा तुम्हालाच वेळ घालायला लागेल, तुम्हीच त्याच्यामध्ये फसाल, त्यामुळे असं समजा की तुम्ही ते पैसे दान केलेत आणि विसरून जा. त्यामुळे हा एक महाप्रचंड मोठा किस्सा माझ्याबद्दल घडलेला आहे.
आणि त्यानंतर कानाला खडा लावलास की असं कोणावरही विश्वास ठेवणार नाहीस म्हणून?
हो, खूप मोठा खडा म्हणजे दिसेल असा.
ह्या माणसाबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. आणि नाही पण नेहमी कसं हाऊ डू यू मॅनेज दिस लुक मॅन लाईक दिस ग्लेअर्स ग्लेअर्स अँड ब्लॅक शर्ट अँड ऑफ माय गॉड
नॉट ओनली ब्लॅक शर्ट इज एस ऑन दॅट
एस ऑन दॅट
अँड हॅव यू रीड दिस आई रीड दिस ड्रीमिंग कांट स्लीप दॅट्स द स्लोगन ऑफ एस यू नो शी मी खूप इंग्लिश बोलते बापरे एवढं पचणार नाही त्यांना. मला यार तुझ्याकडून प्रत्येक वेळेला कॉम्प्लिमेंट मिळते ते मला खूप मस्त वाटतं.
इंस्टाग्रामवर तुझे फोटोज बघत असते मी.
Yes.
तू असे वेगवेगळ्या पोज मध्ये कुठे कुठे काय काय फोटो काढ कसं जमतं प्रत्येक वेळेस मला जरा शिकव ना. म्हणजे
कॉन्फिडन्स आहे बघ, बाकी काही नाही, आत्मविश्वास थोडासा वाटला की येतं. पण असं काही नाही, जी मला स्टाईल करते मुलगी श्वेता नावाची, ती नेहमी सांगते की दादा तुम्ही ना कॅरी छान करा, तुम्ही कॅरी खूप छान करता. म्हणजे ग्रीन ग्लेअर्स याच्यात कुठलं ग्रीन आहे का? तर ह्या दोघं ग्रीन आहे, ओके चालून जाऊ शकते. हे लॉजिक तिने मला दिलंय, हे श्वेताने ते केलंय, पण याच्यात तृप्तीचा मोठा हातभार आहे.
तू कुठे हात नसतो दादा?
तू तू इंस्टाग्रामवर गेली तर सिट स्टाईल नावाचं एक तुला हँडल दिसेल जे तृप्तीचं आहे. आणि जेव्हा जेव्हा श्वेताला अचानकपणे काही जमत नाही की आम्ही आता दे असं झालं कसं देणार ना बिचारी, तर तृप्तीने माझ्यासाठी काही स्टायलिंग केलं आहे जे आम्ही सेट स्टाईल म्हणजे सिद्धू तृप्ती इरा आणि स्वरा असं ते सेट स्टाईल तिने या सो
आय विल फॉलो दॅट नाव
प्लीज.
इनफॅक्ट मी तिला फोन करत जाईल की अगं माझाही जरा इव्हेंट आहे जरा मदत करशील
ती यार तुला खूप छान. तू एक तर मुळात सुंदर आहे, तुला तर आणखीनच छान.
तुला यामध्ये तुझं कुठलं एक वेगळं रूप मिळालं रे, बिकॉज अशा कॅरेक्टरमध्ये तू खूप खूप काळानंतर दिसतोयस आम्हाला की जिथे तू असे राडे करतोयस.
तुझ्यावर इंटरव्ह्यू करताना काहीतरी एक्सक्लुझिव्ह द्यावं असं असतंच माझं नेहमी. तर मुळात मला जेव्हा सिमेंट सेटसाठी विचारलं होतं तेव्हा माझा एका वेगळ्या रोलसाठी पण विचार केला जात होता या सिनेमासाठी. तो मी रोल कुठला सांगणार नाही पण मला पर्टिक्युलर सिमेंट सेट मलाच ॲज अ ॲक्टर खूप आवडला होता. म्हणजे खूप मी रिलेट करतो त्याला, आपली इतक्या वर्षाची मैत्री आहे माणूस म्हणून तुलाही माहिती आहे मी कसा आहे तो सिमेंट सेट तसाच आहे. बिचारा इमोशनल आहे प्रचंड आणि द्विधा मनस्थितीतला पोरगा आहे, त्याला धड म्हणजे डिसिजन घेता येत नाही. आणि मुळात आपण अशा आयुष्यात असे खूप वळणावर गेले जिथे आपले डिसिजन घेता येत होते, म्हणजे ते एकमेकांना खूप रिलेट होणार ते कॅरेक्टर आहे, त्यामुळे मला करायला खूप मजा आली. आणि असे खूप सारे मुवमेंट आहेत जिथे म्हणजे विनोद हा माझा बाज आहे, विनोदी काम मी करतो, माझं टायमिंग चांगलं आहे, खूप कॉम्प्लिमेंट असल्या तरी त्याच्या पलीकडे जाऊन नेहमीच समीर आणि क्षितिज पटवर्धन ज्यांच्यावर मी टाइमप्लीज केला होता की पट्यावरून मी नंतर माऊली आणि फास्ट एफ एने पण केला होता की ते ना रायटर डिरेक्टर असले तरी माझ्यासारख्या नटासाठी ना ते काहीतरी स्पेशल एक अंडरलाईन गोष्ट करत असतात. बऱ्याच ठिकाणी सिमेंट हा बोलत नाही पण तरी तो बिचारा व्यक्त होतो. आता ही जी गोष्ट आहे ना ह्या कॉन्फिडन्स मला या दोघांमुळे आला तो तसा काय बनतो हे तू सिनेमा बघ. पण ते बेसिकली त्या सोन्याचे नाही त्या चांदीचे आहेत चैन आणि तो गोल्डन मॅन नाही तो सिल्वर मॅन आहे, द सिल्वर मॅन. येस म्हणजे इतक्या वर्षात जे काही कॅरेक्टर केलेत ते प्रत्येक कॅरेक्टर माझ्यासाठी स्पेशल आहेत पण सिमेंट सेट जरा जास्त स्पेशल आहे.
प्रत्येक सिनेमाचा एक दिवस असतो जो आपण कधीही विसरू शकत नाही, ह्या सिनेमाचा तुझा तो दिवस कोणता होता?
नाही माझ्या बाबतीत मी जेव्हा पिक्चर साईन केला तोच माझ्यासाठी महत्त्वाचा दिवस होता. कारण हे पण एक्सक्लुझिव्ह आहे जे तुझ्याकडे बोलतोय. मी ही फिल्म करत असताना मला एक हिंदी फिल्म ऑफर झाली होती म्हणजे सिम्बानंतर आणि त्याच्या दिग्गज खूप मोठे मोठे कलाकार होते. ती फिल्म मी वर्क करत नाही तर त्या फिल्मबद्दल बोलण्यात अर्थ नाही आहे पण मी काय काम करतो ते कोणाला सांगत नाही. सो मी खूप एक्सायटेड होतो पण त्यातमध्ये ना काहीतरी 4-5 दिवस क्लॅश होत होते आणि तिकडे एक मोठा नट त्या सिनेमात असल्यामुळे त्याच्या तारखा येत नसल्यामुळे इकडे आपल्या धुराच्या तारखा त्या फिक्स होत्या त्या हलणारच नव्हत्या. आणि एके दिवशी असं झालं की आत्ता तू डिसिजन दे की तू धुरळा करणार आहेस की तू हिंदी सिनेमा करणार आहेस. त्या रात्री मी अंकुशाच्या घरी पण गेलेलो, खूप असं कन्फ्यूज झालेलो तेव्हा त्यांना सांगायला की मी जरा टेन्शनमध्ये मला कळत नाही मी काय करू. तर त्यांनी मला सांगितलं शांत रहा होईल काहीतरी छान. हा सिनेमा आणि ही फिल्म आणि हा रोल मला सोडायचा नव्हता 100%. पण तो हिंदी पण मला सोडायचा नव्हता कारण मला सिनेमानंतर एक छान पटकन अशी मोठ्या स्टारकास्टची ऑपॉर्च्युनिटी आलेली. पण अल्टिमेटली धुरळा शूज केलं मी कारण सगळ्या तारखा फिक्स होत्या, शेड्यूल हलणार नव्हतं. आणि मला रणजितचा अजूनही मेसेज आठवतो आहे, त्यांनी पाठवलं होतं की प्लीज आम्हाला रिप्लाय कर नाही तर आम्हाला दुसरा पर्याय शोधावं लागेल. आणि ते वाक्य वाचलं तर मला नाही दुसरा पर्याय नाही कारण ही गोष्ट हा सिनेमा आणि कॅरेक्टर खूप जवळचं आहे. सो जेव्हा मी फिल्म केली तोच माझ्यासाठी खूप म्हणजे महत्त्व दिवस होता.
ऑल राईट, पण नेहमीसारख्याच तुझ्या गप्पा ज्या आहेत त्या रंगतदार असतात त्यामुळे मजाच येते. पण सिद्धू विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर आणि अशीच तुझी यु नो प्रगती होत राहो, नवीन नवीन कॅरेक्टर्समध्ये तू आम्हाला दिसत राहो आणि थँक्यू सो मच.
तिचं नेहमीच मी प्रत्येक इंटरव्ह्यूला कौतुक करत असतो, आता करत नाही आहे. मागच्या इंटरव्ह्यूचे जे कौतुक आहे ते कॉपी पेस्ट करा. पण नवीन वर्षे तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तू इथल्या लोकांसाठी ते सगळी घरं रंगवण्याचा तो उपक्रम होता किंवा दिवाळीला तू आमच्याकडून काही वस्तू घेऊन फॅन्सला दिल्या होत्यास, तर या ॲक्टिव्हिटीज आणि ह्या गोष्टी ठेव, ते तुझं एक वेगळेपण आहे. म्हणजे रेडिओ जॉब किंवा आर जे सगळेच असतात पण त्याची एक क्वालिटी असते जी तुझी आहे. तू चांगला माणूस आहेसच पण ह्याच्यामुळे तू आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतेस.
थँक्यू, पण तुम्ही पण तेवढंच सहकार्य करता म्हणून.